आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपांचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार. कोलकाता कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव. आणि निफाडमध्ये पारा 8 अंशांवर. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागावाटपाचा निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झाले, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षात युती झालेली नाही. यावर चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र शक्य तिथं युती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतरावांचं योगदान अधोरेखित करताना ते म्हणाले,
अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे LLB करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली, समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली, ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले. नगराध्यक्षापासून आमदारापासून मुख्यमंत्री खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं.
फडणवीस यांनी आज चिकलठाणा इथं भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन, क्रांती चौक इथं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं लोकार्पण, कमल तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाचं लोकार्पण, तसंच सातारा परिसरातल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशोधन केंद्राच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदियात केली. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या 2 नगरपरिषदा तसंच गोरेगाव सालेकसा या नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा आज रात्री उशिरापर्यंत केली जाईल असं पटेल यांनी बातमीदारांना सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यामधल्या नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी 146 उमेदवारी अर्ज आले आहेत. नंदुरबारात 41, शहादात 29, तळोदात 21 आणि नवापूर नगरपरिषदेच्या 23 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राज्यात सरकार स्थापन करण्यावर लक्ष केंद्रीत केलंय. सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतलाय. या घडामोडींबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
बिहार विधानसभा निवडणुकांमधल्या दणदणीत विजयानंतर केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे अध्यक्ष चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष संतोष सुमन यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल पाटणा इथं जदयूचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. जदयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनीही काल संध्याकाळी नवी दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उद्या जदयू विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. एनडीएचे 5ही घटक पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतील. त्यानंतर एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. यावेळी एनडीएच्या नेत्याची निवड केली जाईल.
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या 251 आगारांमधनं दररोज 800 ते 1000 गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन. 1966 याच दिवशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवायचं काम ही संस्था करते. पत्रकारितेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार या दिवशी प्रदान केले जातात. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. L. मुरुगन उपस्थित होते. प्रेस काउन्सिलच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या. लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. आजच्याच दिवशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं पत्रकारितेत जागल्याची भूमिका घेतली आणि पत्रकारितेचं स्वातंत्र्य जपणं आणि भारतीय पत्रकारितेचा दर्जा उंचावणं अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारली असं न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी सांगितलं. रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आयोजित नैसर्गिक कृषी अनुपम भारतीय वारसा या विषयावरच्या चर्चासत्रात बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. यात 2 महिलांचा समावेश आहे. या तिघांवर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. तुमालपाडा भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं या भागात शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू होती. चकमकीनंतर या तिघांच्या मृतदेहांबरोबरच एक रायफल, बीजीएल लॉन्चर्स, इतर शस्त्रास्त्र आणि स्फोटकं सुरक्षा दलांनी हस्तगत केली. कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर 30 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावात आटोपला. कर्णधार बमुआ 55 धावांची झुंजार खेळी करून नाबाद राहिला. भारताच्या वतीनं रवींद्र जाडेजानं सर्वाधिक 4 बळी टिपले. भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 124 धावा करायच्या होत्या, मात्र भारताच्या फलंदाजांनाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ केवळ 93 धावा करून तंबूत परतला. वॉशिंग्टन सुंदर यानं सर्वाधिक 31 धावा केल्या. या सामन्यात 8 बळी घेणारा सायमन हार्मर सामनावीर ठरला. मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या 22 तारखेपासून गुवाहाटी इथं होणार आहे. श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या डेफलिंपिक्स 2025 स्पर्धेत भारताच्या धनुष श्रीकांत यानं एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलंय. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं 252.2 दशांश गुण नोंदवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. भारताच्याच मोहम्मद वनिया यानं 250.1 दशांश गुण मिळवत रौप्यपदक पटकावलं. महिलांच्या एअर रायफल प्रकारात महित संधू हिनं रौप्य तर कोमल वाघमारे हिनं कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री नरहरी झिरवा आणि माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा विजय झालाय. महामंडळाच्या 17 जागांसाठी 14 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणा करत आहेत. देशभरातल्या विविध ठिकाणी अद्याप शोधमोहिमा आणि तपासण्या सुरू आहेत. दिल्ली गुन्हे शाखेनं आज अल फलाह विद्यापीठाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्या आहेत. मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली. गोदीचेच कर्मचारी असणाऱ्या या दोघांपैकी एकानं दारूच्या नशेत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि नौदल गोदीवर हल्ला होणार असल्याची माहिती आपल्याला दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून मिळाल्याचा दावा केला होता. हवामान. नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून निफाडमध्ये 8 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलं. नाशिक शहरात आज 10.1 दशांश अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. काल 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे कमाल तापमान देखील कमी झालंय. यामुळे गारठा वाढला आहे. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपांचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार. कोलकाता कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव आणि निफाडमध्ये पारा 8 अंशांवर. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.